रसिक जण हो। धोंडीबा नावाचा एक माणूस खूप दारू पिणार आणि त्याचाच मित्र कोंडीबा नावाचा, हे दोन मित्र बऱ्याच दिवसातन एकत्र आल्यानंतर दोघाही जवळ दिवसभर काम केलेलं पैसे एकाजवळ 60 रुपये होते आणि एकाजवळ 25 रुपये होते। आधी या 25 रुपये वाल्यानी कोंडीबाला दारू पाजली, दोघांनी 25 रुपयाची दारू पिल्यानंतर धोंडीबा म्हणला मी तरी काही कमी आहे का। त्याने भी दारू घ्यायला सुरुवात केली, त्याची भी 60 रुपयाची ही दोघं पिली आणि दोघंही फुल नशात आल्यानंतर हे म्हणली आपण आपल्या घरी जाऊ, आता ही तर रस्त्यात कुठं थांबायला नकोय। रस्त्यामध्ये गणपतीच्या जवळ स्पीकर चालू होता, तिथं लहान लहान मुलं नाचत होती। हा धोंडीबा त्या ठिकाणी गेला आणि दारूच्या नशात त्या पोरांच्या संग स्वतःही नाचू लागला। आता नाचायला लागल्यानंतर अहो कितीही केली तर ती लहान लहान मुलं, मग या मुलांनी काय केलं त्या धोंडीबाच्या अंगावची कपडी वडायला सुरुवात केली आणि कपडी वडत असताना एका एका मुलांनी त्या कपड्याला फाडायला सुरुवात केली आणि म्हणूनच या गीतातून हनुमंत डोळस आपणाला काय सांगतात हे ऐका।
अंगान लुकडा झाला या वाकडा, अंगान लुकडा झाला या वाकडा, पोरांनी खोडयाची काढली सारी अंगाची कापड फाडली, सारी अंगाची कापड फाडली। नशेमध्ये नाचतो या पोरांचा मोर, जीव काय काढतोय हात पाय खोडतोय, जीव काय काढतोय हात पाय खोडतोय, रागाने कान खाली ओढली सारी अंगाची कापड फाडली, सारी अंगाची कापड फाडली। ज्याला त्याला धावतो या बायकोचा धाक, पिऊन साऱ्या संसाराची केली या राख, ज्याला त्याला धावतो या बायकोचा धाक, पिऊन साऱ्या संसाराची केली या राख, कार भारी होऊन दारू ही पिऊन, कार भारी होऊन दारू ही पिऊन, शेती अन विकायला काढली सारी अंगाची कापड फाडली, सारी अंगाची कापड फाडली। त्यावर जाला त्याला बोलतो या गोड, करतो या बायकोच्या रोज पुढं पोड. तोंडावर जाला त्याला बोलतो या गोड, करतो या बायकोच्या रोज पुढं पोड. हात पाय जोडीन दारू ही सोडीन, हात पाय जोडीन दारू ही सोडीन. फटक्यात बाटलियान फोडली, सारी अंगाची कापड फाडली, सारी अंगाची कापड फाडली. अंगान लुकडा झाला या वाकडा, अंगान लुकडा झाला या वाकडा. पोरांनी खोडयाची काढली, सारी अंगाची कापड फाडली ग, सारी अंगाची कापड फाडली.